नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दिल्लीतल्या भारत मंडपांत अष्टलक्ष्मी महोत्सवाचे करतले उक्तावण. भारतीय संविधानाचे मुखेल शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर हांच्या पुण्यतिथी निमतान देश ओपता आदरांजली. भारत आणि इजिप्ता मधली एफओसीची 13वी फेरी आज नवी दिल्ली जातली आणि खेळात दादल्यांच्या क्रिकेट खेळात सकाळी 9:30 भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये खेळ जातलो. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतल्या भारत मंडपात अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उक्तावण करतले. 3 दिवसांच्या या महोत्सवात ईशान्येकडच्या सगळ्या 8 राज्यांची संस्कृताय, वस्त्रोद्योग, हस्तकला, पर्यटन संधी आणि खाशेली उत्पादनां दाखयतले. ईशान्येकडचे 8 राज्यां अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा ज्यांकां सामुहिकपणान अष्टलक्ष्मी असे म्हणतात या उत्सवापासून प्रेरणा घेतात. या महोत्सवावेळार 250 चड कारागिरांनी खाशेली हस्तकला, हातमाग आणि शेतकी उत्पादनां दाखयतले. तातूंत 34 GI टॅग केल्ल्यो वस्तू आसतल्यो. तशेंच ह्या कार्यावळीत फॅशन शो, डिझायन कॉन्क्लेव, खरेदीदार विक्रेतो संमेलन आसतलें, जे अर्थपूर्ण सहकार्याक आनी दीर्घकाळ अर्थीक परिणामाक माची प्रदान करतले. ग्रामीण हाट बाजार हे सगळ्यांत व्हडलें आकर्षण आसतलें, जे ह्या क्षेत्रांतल्या 320 शेतकार आनी कारागिरांचे उत्पादन आनी कला प्रदर्शीत करतले. भारतीय संविधानाचे मुखेल शिल्पकार भारतरत्न डॉ बी आर आंबेडकर हांच्या 69व्या पुण्यतिथी निमतान आज महापरिनिर्वाण दीस म्हणून मनयतात. ह्या पवित्र दिसा बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आणि न्यायपूर्ण आणि सर्वसमावेशी समाज उभारपाच्या वचनबद्धतेचे चिंतन करून राष्ट्र तांकां आदरांजली अर्पण करता. नवी दिल्लीतल्या संसद इमारत संकुलातल्या प्रेरणास्थानात उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि हेर संसद वांगडी हांच्या वांगडा वरिष्ठ फुडारी त्यांच्या पुतळ्याक पुष्पहार अर्पण करतले. बाबासाहेब म्हणल्यार डॉ बी आर आंबेडकरांचे समाधीस्थळ मुंबईच्या चैत्यभूमीत अपेक्षित आशिल्ली व्हड्या गर्दीचे व्यवस्थापन करपा खातीर महाराष्ट्रात व्हड्या प्रमाणात तयारी झाल्या. बृहन्मुंबई महानगरपालिकेन व्हड्या प्रमाणात गर्दी व्यवस्थापन करपा खातीर तात्पुरतो पंडाल आणि निवारो स्थान स्थापन करपा सयत व्हड्या प्रमाणात तयारी केल्या. नागरी संस्था भीमा तुमा वंदना या पुस्तकाची 1,00,000 प्रती मोफत वितरित करतले, जे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन, कर्तृत्व आणि योगदान हांचो गौरव करता. बाबासाहेब आंबेडकर या नावान लोकप्रिय आशिल्ल्या भारतीय संविधानाचे मुखेल शिल्पकार भारतरत्न डॉ बी आर आंबेडकर हांच्या पुण्यतिथी निमतान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सकाळी ओडिशाच्या भुवनेश्वरात पुष्पांजली अर्पण करतली. राष्ट्रपती आज दनपारा मयूरभंज जिल्ह्यातल्या आपले मूळ गाव वबेरडाक भेट दिली. आपले गृहराज्य ओडिशाच्या 5 दिवसांच्या भोंवडेर मंगळारा राष्ट्रपती भुवनेश्वर पावली. फाल्यां राष्ट्रपती मुर्मू बांगरीपोसी ते गोरू महिसानी, बदाम पहाड ते केवंजार आणि बुडामोरा ते चाकुलिया या 3 रेल्वे मार्गांची उक्तावण करतली. त्या भायर आपल्या भेटीच्या निमण्या दिसा रायरंगपूर आदिवासी संशोधन केंद्र, दांडबोस विमानतळ आणि रायरंगपूर हॉस्पिटलाचे सुपर स्पेशलिटी वैजकीय सुविधात रुपांतर करपा खातीर ती बुनयाद घालतली. भारत आणि इजिप्त हांचे मदीं परराष्ट्र कार्यालय सल्लागार एफओसीची 13वी फेरी नवी दिल्ली झाली. भारतातल्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव, कौन्सुलर पासपोर्ट व्हिजा आणि परदेश भारतीय व्यवहार सचिव अरुणकुमार चॅटर्जी आणि इजिप्ता वटेनचे आशियाई व्यवहाराचे परराष्ट्र सहाय्यक परराष्ट्र मंत्री राजदूत अहमद शाहीन हांणी तांचे सहअध्यक्षपण केले. धोरणात्मक भागीदारी घटमूट करपाची नवीन बजेट वचनबद्धते सयत भारत इजिप्ताच्या द्विपक्षीय संबंधांचो नियाळ ह्या चर्चेत केलो. राजकीय, आर्थिक आणि सामाजिक संस्कृतीक मळार सध्याचे संबंध घटमूट करपाचे मार्गूय दोन्ही वटांनी चर्चा केली. दोन्ही वटांनी परस्पर हिताच्या म्हत्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक प्रश्नांचेर विचारांचे आदान प्रदान केले. भारत आणि इजिप्त हांचे इतिहासीक आणि संस्कृतायेच्या संबंधांचेर आदारिल्ले उबदार आणि इश्टागतीचे संबंध आसात. तशेंच दोन्ही देश वेगवेगळ्या बहुपक्षीय मंचाचेर सहकार्य करतात. ही चर्चा भारत इजिप्त द्विपक्षीय भागीदारी आणि घटमूट करपाक योगदान दितली असे MEN म्हणला. एफओसीची फुडली फेरी इजिप्तात घेवपाच्या दोन्ही वटांनी मान्य केला. भारतीय रिझर्व्ह बँक आज आपले द्विमासिक चलनविषयक धोरण निर्णय जाहीर करतली. वाढत्या म्हारगायचा हुस्को वाढत आशिल्ल्यान RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास हांच्या अध्यक्षतेखाला चलन धोरण समितीन बुधवारा 3 दिवसांची चर्चा सुरू केली. मध्यवर्ती बँक रेपो दराचेर सध्याची स्थिती कायम दवरपाची शक्यता आसा, पूण रोख राखीव प्रमाण CRR समायोजित करपाचो विचार करपाक शकता अशे तज्ञांचे मत आसा. RBIन फेब्रुवारी 2023 पासून रेपो रेट वा आपत्कालीन रीण दर 6.5% अपरिवर्तीत दवरला. मेघालयात हवामानाक अनुकूल उदक साठोवपाच्या प्रकल्पा खातीर केंद्र आणि आशियाई विकास बँक म्हणजे ADB हांणी 5.50 कोटी डॉलर्सांची रीण कबलात केल्या. हवामानाक अनुकूल समुदाय आधारित उदक साठोवणी प्रकल्पा खातीर रिणाची कबलात काल अर्थिक व्यवहार खात्यातली संयुक्त सचिव जुही मुखर्जी आणि ADBच्या भारत निवासी अभियानाचे संचालक मियो ओका हांणी केली. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. 12वो पुडुचेरी आंतरराष्ट्रीय माहितीपट आणि लघुपट महोत्सव आज सावन केंद्रशासित प्रदेशात सुरू जाता. 3 दिवसांच्या ह्या महोत्सवात संवसारभरातले 35 लघुपट आणि माहितीपट दाखयतले. भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ, तमिळनाडू प्रोग्रेसिव्ह रायटर्स आर्टिस्ट असोसिएशन आणि पुडुचेरी फिल्म फोरम यांच्या सहकार्यान पॉंडिचेरी विद्यापीठातल्या इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि जनसंवाद विभागावर 3 ही कार्यावळ आयोजित केल्या. दादल्यांच्या क्रिकेट खेळात भारत आणि ऑस्ट्रेलिया हांच्या मधी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची दुसरी कसोटी आज सकाळी एडिलेड ओव्हलात सुरू जातली. सकाळी 9:30 ही मॅच सुरू जातली. युवा व्यवहार आणि खेळा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया आणि चालू आशिल्या विकसित भारत क्विज चॅलेंजची अंतिम मुदत या महिन्याच्या 10 तारखेमेरेन वाढोवपाची घोषणा केल्या. सोशल मीडियाचे केल्या पोस्टात राष्ट्रीय युवा महोत्सव 2025 विकसित भारत तरणाटे फुडारी संवाद हातून तरणाट्यांची उमेद आणि सहभाग मती दवरून हो विस्तार केला असे मांडविया यांनी सांगले. या क्विजात तरणाट्यांनी वाटो घेऊचो असे मंत्र्यांनी आवाहन केला. विकसित भारत क्विज चॅलेंज हे 15 ते 29 वयोगटातल्या सगळ्या व्यक्तींखातीर उक्ते असा. ही 4 टप्प्यांची सर्त जी तरणाट्यांक वाटो घेवपाक आणि विकसित भारताखातीर विचार योगदान दिवपाक आमंत्रित करता. फुडल्या वर्सा 11 आणि 12 जानेवारीक नवी दिल्लीत जावपी विकसित भारत यंग लिडर्स संवादात जैतिवंत सर्ताक आपली दृष्टी आणि कल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुखार मांडटले. अन्न आणि भौशीक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी आणि नवी दिल्लीत भौशीक वितरण प्रणाली म्हणजे पीडीएस पुरवण साखळीची कार्यक्षमता वाढोवपाक अन्नचक्र हे साधन सुरू केले. हे साधन पीडीएस लॉजिस्टीक नेटवर्कात क्रांती घडून हाडटले आणि आधुनिकीकरण करतले आणि मार्ग ऑप्टिमायझेशनातल्यान देशभरातल्या अन्नधान्याची अखंडित हालचाल सक्षम करतले. ते भायर मंत्र्यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्या खातीर सबसिडी क्लेम ॲप्लिकेशन म्हणजे स्कॅन नावाचे पोर्टलही सुरू केले. पोर्टल अन्न अनुदान सोडपा खातीर आणि निवाडो करपा खातीर प्रक्रियांचे एंड टू एंड ऑटोमेशन सुनिश्चित करतले. यावर उलयताना जोशी यांनी सांगले की अभिनव पावलांक लागून भौशीक वितरण प्रणालीच्या अंमलबजावणीत पारदर्शकता कार्यक्षमताय आणि जापसालदारकी वाढटली. राज्यांची भौशीक वितरण पद्धत आणि अनुदान दावो यंत्रणा आधुनिक करपाचो हाचो हेतू असा असे ताणी मुखार सांगले. ख्यास्त दिवच्या परस न्याय दिवपाचेर लक्ष केंद्रीत करचे असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी न्याय व्यवस्थेक केला. भुवनेश्वरातल्या नव्या न्यायालयाचे संकुलाचे उक्तावण करताना राष्ट्रपतीन कायद्या वाठारातल्या वावुरप्यांक स्थगिती दिवपाची संस्कृताय थांबोवपाचे आवाहन केले, कारण हाका लागून गरीब लोकांक अनावश्यक समस्या जातात. भारतीय न्यायालयीन संहिते देशातली वसाहतवादी न्यायव्यवस्था सोपोवन भारतीय दंड संहिता रद्द केली आणि ताचो मुखेल हेत आशिल्लो लोकांक पुलीस आणि न्यायालयाकडेन निर्भय जावपाचो असे तिणें सांगले. स्वतंत्र भारतात भयाक सुवात ना आणि न्यायालयांनी पुलीस स्टेशनं आणि सरकारी कार्यालयांनी सर्वसामान्यांखातीर अनुकूल वातावरण सुनिश्चित करपाक जाय असे तिणें म्हळे. मंगळारा सावन ओडिशाच्या 5 दिसांच्या दौऱ्यार आशिल्ली राष्ट्रपती मयूरभंज जिल्ह्यातल्या आपल्या मूळ गाव उपरबड्याक आता भेट दितली आणि मयूरभंजातल्या जायत्या कार्यावळीक हजर रावतली. आमच्या देशातले सामान्य लोक अजूनही न्यायालयात वचपाक भियेतात म्हणून भारतीय न्यायव्यवस्थेतल्या ब्लॅक कोट सिंड्रोम विशीं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी हुस्को उक्तायलो. जसो दुयेंती दोतोर आणि पॅरामेडिकल स्टाफाच्या धव्या कोटाक भियेता तसो सामान्य लोक वकील आणि न्यायाधीशाच्या काळ्या कोटाक भियेतात, कारण तांकां आमच्या न्यायव्यवस्थेची चडशी जागृकताय ना. वेळार न्याय मिळूंक ना जाल्यार तो न्याय मिळूंक नाशिल्ल्या सारखे असे तिणें म्हळे. तहगूब करपाच्या संस्कृतायेक लागून गरिबांक चड त्रास जाता. परत परत न्यायालयाक भेट दिवपाक तांचे कडेन पयशे नासता आनी मनीसबळूय नासता. सामान्य मनशाच्या हिता खातीर स्थगिती करपाची संस्कृताय टाळून न्यायव्यवस्था अधिक अनुकूल करपाक सगळे संबंधित पक्ष प्राधान्य दितले असो विश्वास ताणें उक्तायलो. तशेंच सामान्य लोकांच्या फायद्या खातीर थळाव्या भाशांनी न्यायालयीन आदेश दिवपाचे आवाहनूय राष्ट्रपतींनी केले. भारतात बायलांच्या फुडारपणा खाला उदरगतीचेर लक्ष केंद्रीत आशिल्ल्यान न्यायव्यवस्थेत बायलांचो सहभाग वाढपाक जाय असे राष्ट्रपतींनी म्हळे. भूतानाचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक आणि राणी जेत्सन पेमा वांगचूक हांणी नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भेटी वेळार भूतानाची प्रगती आणि प्रादेशिक उदरगती खातीर जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक हांच्या दृष्टीची मोदी हांणी तोखणाय केली. सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टात प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले की भारत आणि भूतान हांचे मदली अद्वितीय आणि टिकपी भागीदारी फुडें व्हरपा खातीर दोनूय देश वचनबद्ध आसात. भूतानाचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक तशेंच जेत्सुन पेमा वांगचूक हे 2 दिसांच्या भारत भेटीचेर नवी दिल्लीत पावल्या. भाजप फुडारी देवेंद्र फडणवीस हांणी काल शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार हे 2 उपमुख्यमंत्र्यांसयत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सोपूत घेतलो. हालींच जाल्ले महाराष्ट्र विधानसभा वेंचणुकेंत भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस युतीन 288 सुवातांपैकी 230 जाग्यांचेर दणदणीत जैत मेळिल्ले. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दिल्लीतल्या भारत मंडपांत अष्टलक्ष्मी महोत्सवाचें करतले उक्तावण. भारतीय संविधानाचे मुखेल शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर हांच्या पुण्यतिथी निमतान देश उक्ता आदरांजली. भारत आणि इजिप्तामधली एफओसीची 13वी फेरी नवी दिल्लीत झाली. दादल्यांच्या क्रिकेट खेळात सकाळी 9:30 भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळ जातलो. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.